चीनीमंडी.com पॉडकास्ट।
कर्फ्यूमुळे थायलंडच्या साखर निर्यातीवर परिणाम नाही। थाई सरकारनं कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी वाहतुकीवर प्रतिबंध घातला आहे आणि तसंच रात्री 10 पासून सकाळी 4 वाजेपर्यंत कर्फ्यू लागू केला आहे। कर्फ्यूमुळे थाई साखर निर्यातीवर कोणताही परिणाम होण्याची शक्यता नाही, कारण कारखान्यांकडून बंदरापर्यंत साखरेच्या वाहतुकीला आवश्यक सेवेच्या अंतर्गत परवानगी दिली आहे। थाई बंदरावरील काम सामान्यपणे सुरू आहे। थायलंडमध्ये वार्षिक घरगुती वापराशिवायही देशात साखर शिल्लक राहील। थायलंडमध्ये उत्पादन केलेल्या साखरेच्या वर्तमानातील आकड्यांच्या आधारावर 2020 मध्ये निर्यातीसाठी 5 ते 6 मिलियन टन साखर उपलब्ध होईल।